नजर ना लग जाय आपल्याकडच्या सगळ्या अंडरस्टँडिंगला, सगळ्या सोयीला आणि सगळ्या सुविधांना सुद्धा.
रेड एफएम एमएच 93.5
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है. आज मी तुम्हाला विचारलं होतं की तुमचा आजचा मतदानाचा अनुभव कसा होता, काय काय केलं तुम्ही, आणि सगळ्यांकडनं मला कॉल्स येतात आणि सगळे सांगतात की त्यांचा अनुभव खूप छान होता आणि सगळ्याच्या सगळ्या लोकांसाठी खूप छान तो एक्सपिरियन्स होता. आता योगेशचा सुद्धा कॉल आला होता, त्यांनी सुद्धा काय सांगितलं ऐकूयात.
मी योगेश पुरोहित बोलतो.
हाय योगेश,
गुड इव्हनिंग.
गुड इव्हनिंग, कसा आहेस?
बस मजा. मतदानाचा जो अनुभव होता तो आज मला खूप अप्रतिम राहिला आणि वेगळा अनुभव राहिले.
ओके, काय विशेष होतं?
आमच्या इकडील मतदानाच्या याच्यामध्ये सर्व ओल्ड पर्सन साठी आजी आजोबा जे येतात थकलेले व्यक्ती असतात त्यांच्यासाठी बसण्याची, त्यांना मध्ये नेऊन सोडण्याची पोलिसांनी व्यवस्था केली होती. जास्त थकलेले असतात ज्यांना चालता येत नसेल त्यांना मध्ये नेऊन सोडले होते. पाण्याची व्यवस्था, पुन्हा जे काही असे आजारी व्यक्ती असतील त्यांना सुरुवातीला सगळ्यात आधी नंबर काढून देऊन इलेक्शनसाठी मध्ये पाठवले गेले.
अच्छा अच्छा, कुठल्या वॉर्डात होता तुझं मतदान?
वसमतला, नांदेडून माझं 20 किलोमीटर अंतरावर गाव आहे मॅडम.
ओके,
पहिले तर नव्हतं पण आजपर्यंतच्या मेमोरेबल राहिलेलं आजपर्यंत जोडी केलं.
योगेशला सुद्धा त्याचं पहिलं मतदान नव्हतं पण आजपर्यंतचं त्याचं सगळ्यात जास्त लक्षात राहिलेलं हे मतदान होतं. तुमचा अनुभव कसा होता आज मतदान करण्याचा सांगा ना, पटकन डायल करा 9607007935 आणि मिस्ट्री स्टोरीचे विनर सुद्धा अनाऊन्स करेन थोड्या वेळामध्ये. फिलहाल स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.